नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 5,503 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णय. देशभरात उद्या युद्ध सज्जता सराव. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह 16 ठिकाणांचा समावेश. येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. आणि आजपासून पुढचे 5 दिवस मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून 5,503 कोटी 69 लाख रुपयांच्या मंदिर विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जयंती वर्षानिमित्तानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी इथं घेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
या 3 शताब्दीचं औचित्य साधून याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार 147 कोटी रुपये, श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास आराखडा 1,865 कोटी रुपये, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा 259 कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर विकास आराखडा 275 कोटी रुपये, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा 1,445 कोटी रुपये आणि श्री क्षेत्र माहूरगड इथला विकास आराखडा 829 कोटी रुपये असे जवळपास 5,503 कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे.
राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अंतर्गत कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचं प्रमाण कमी करणं, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवणं, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ट रूढींचं निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी देण्यात येणार आहेत. हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कारही देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणं, मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय स्थापन करणं, अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणं, धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांना प्रवेश देण्याबाबत यशवंत विद्यार्थी योजना राबवणं, धनगर समाजातल्या मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना सुरू करणं, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश 2025 जारी करणं आदी निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीच्या कामाचं तसंच चौंडी ते निमगाव टाकू या रस्त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनानं 3,94,00,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. सामाजिक समता प्रस्थापित करणारे बहुजनांचे तारणहार असलेले शाहू महाराज यांच्या महान विचार आणि कार्याला शतशः प्रणाम अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं आहे. तर सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकास करण्यात शाहू महाराजांचं योगदान अमूल्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. देशभरात उद्या मॉक ड्रिल म्हणजेच युद्ध सज्जता सराव होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धसदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून सुसज्ज राहण्याच्या उद्देशानं केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेतली. देशभरातल्या 244 नागरी संरक्षण प्रभागांमध्ये हा सराव होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळवायशेत, पिंपरी चिंचवड, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणांचा समावेश आहे. प्रदूषण, हवामान बदल आणि बदलती जीवनशैली यामुळे रुग्णसंख्या वाढत असलेल्या तसंच दीर्घकालीन आजारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज सर्वत्र जागतिक दमा दिवस साजरा केला जात आहे. श्वासावाटे घेतली जाणारी दम्याची औषधं सर्वांना सहज उपलब्ध करून देणं ही या वर्षीची संकल्पना आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं 2022 आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसारच या निवडणुका घेण्याचे तसंच 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीसंदर्भात अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्य सरकारला मुंबई, पुण्यासह राज्यातल्या अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात घ्याव्या लागणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या अंतर्गत आज तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयावर कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी मार्गदर्शन केलं. शासकीय कामात माहितीचं व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, कामाचं निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध असून या टूल्सचा वापर केला तर शासकीय कामकाजात नक्कीच गतिमानता येईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन अर्थात वेव्ज शिखर परिषदेत गौरवण्यात आलेल्या आसावरी बोधनकर जोशी यांचा आज लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्या या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. भारत की गुंज या राष्ट्रीय स्तरावरच्या रियालिटी शोमध्ये आसावरी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत स्टार ऑफ द सीझन हा पुरस्कार पटकावला असून हा बहुमान मिळवणाऱ्या त्या भारतातल्या पहिल्या कलाकार ठरल्या आहेत. मराठवाड्यात अनेक भागात आजही अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला तसंच गंगापूर तालुक्यातल्या मांजरी इथं गारपीट झाली. दरम्यान आजपासून पुढचे 5 दिवस मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. यामध्ये उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यात आज सर्वात जास्त 41.8° सेल्सिअस तापमान मालेगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 41, धाराशिव इथं 40.6 तर छत्रपती संभाजीनगर इथं 38.8° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या 15,000 प्रमाणपत्रांमधली 50% जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बीड इथं पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची भेट घेतल्यानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते. सोमय्या यांनी बोगस प्रमाणपत्र संदर्भात बीड जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करदात्यांकडून 2024-25 या आर्थिक वर्षात 2,792,57,00,000 रुपये इतका वस्तू आणि सेवाकर वसूल झाला आहे. ही रक्कम जिल्ह्यासाठी निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या 98.9% इतकी आहे. प्रलंबित कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटी विभागानं राबवलेल्या एमनेस्टी योजनेचा लाभ घेत अनेक करदात्यांनी कर भरला आहे. जालना शहरातल्या गांधीनगर भागात आज सकाळी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 1 8-वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. संध्या प्रभुदास पाटोळे असं या मृत मुलीचं नाव आहे. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत महापालिका आयुक्तांशी संवाद साधून मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेसमधून 1,04,900 रुपये किमतीचा 2 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. रेल्वे संरक्षण दलाचं देखभाल पथक आणि गोंदिया पोलिसांनी संयुक्तपणे ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ही कारवाई केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 5,503 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचे निर्णय. देशभरात उद्या युद्ध सज्जता सराव, राज्यात छत्रपती संभाजीनगरसह 16 ठिकाणांचा समावेश. आजपासून पुढचे 5 दिवस मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.